पृथ्वीचे बोल असाच काहीसा अनुभव पुंडलिक परिवारातील जवळपास सर्वच भक्तांना आलेला आहे. म्हणूनच पुंडलिक भक्तीत तल्लीन झाल्यावर आपसुखच मुखावाटे शब्द बाहेर पडतात. पुंडलिक गाऊया म्हणी अवघ्याया ब्रह्मांडाचा आहे तो ध्वनी, अवघ्याया ब्रह्मांडाचा आहे तो ध्वनी. पुंडलिक गाऊया म्हणी, पुंडलिक गाऊया म्हणी.
झाला अवतार असे.